आईचं गुरुकुल, संकल्पना आणि लेखन अल्पना देव, निवेदक सुनंदा हुल्याळकर. आईचं गुरुकुल. आपल्यापैकी बहुतेकांच्या वाचनात घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे पुस्तक आलं असेल. त्यात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगितली आहे आणि ती म्हणजे मुलांना जन्म देणं एक वेळ सोपं असतं, पण त्यांच्यावर चांगले आणि योग्य संस्कार करणं हे अत्यंत कठीण पण तेवढंच गरजेचं सुद्धा असतं. बाळ येण्याची चाहूल लागल्यावर त्याचे होणारे आईवडील एका वेगळ्या जगात स्वतःला अनुभवतात. नवीन जबाबदारीची जाणीवही होऊ लागते. 9 महिने काय झटक्यात संपतात आणि मग वेळ येते ती म्हणजे बाळाचा जन्म. त्याचं पहिलं रडणं आपल्या अस्तित्वाची जाणीव ते या जगाला करून देतं आणि नंतर सुरू होतो तो एक नवीन प्रवास. बाळाला वाढवण्यात, त्याला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करताना बघून आईवडिलांना काय वाटतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अशीच 3-4 वर्ष जातात. आत्तापर्यंत घराच्या भिंतीत असणारं त्यांचं बाळ आता शाळेत जायच्या तयारीत असतं. शाळेमध्ये आईविना राहण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव. तिथे त्याचं एक नवीन जग तयार होत असतं आणि त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी ते मूल शिकतं की आईवडिलांनासुद्धा आश्चर्य वाटतं. अशा वेळेला घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती पुस्तकाची आपल्याला परत एकदा आठवण होते. बाल संगोपन आणि संस्कार हे करणं केवढं गरजेचं आहे पण म्हणावं तितकं सोपं नाही आहे याची आता जरा जास्तच जाणीव होऊ लागते. बालमन हे अतिशय कोमल, शुद्ध आणि निरागस असतं. ते काय आपण वळवू तसं वळतं, मग आपली जबाबदारी वाढली की नाही, पटतंय ना तुम्हाला? घर ही त्याची पहिली शाळा आणि आई ही त्याची पहिली गुरु. आईची आणि मुलांची एक वेगळी जवळीक असते आणि म्हणून आईवर खरोखरच खूप मोठी जबाबदारी असते. पहिले संस्कार मुलावर घरातूनच होतात. आपण कसं वागतो, कसं वावरतो, एकमेकांशी कसा संवाद करतो हे सगळं बघण्यात मुलांचा वेळ जातो. या आणि ह्या सगळ्याची त्यांच्या मेंदूत नोंदणीही होत असते. तसंच वेळोवेळी त्यांच्या कृतीतून त्याची आपल्याला उजळणीसुद्धा होताना दिसते. आपली मुलं आपल्यावर अगदी डोळे मिटून विश्वास ठेवतात, पण या विश्वासावर आपण खरं उतरू का ही भीती कित्येकदा पालकांच्या मनात असते आणि ते साहजिकसुद्धा आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतात जे मुलांचं व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्वाच्या ठरतात. लहानपणी केलेले संस्कार, सणवार, दैनिक गप्पा ह्यातून मुलांना बरंच काही शिकता येतं. आजकाल बहुतेक परिवार किंवा कुटुंब ही ह्या न्यूक्लिअर सेटअपमध्ये राहतात. मी, माझे आईवडील, एखादं भावंड, अधूनमधून दिसणारे आजी आजोबा, हेच त्यांचं विश्व. कधीकधी सणवार, होणारे फॅमिली गेट टुगेदर किंवा काही कारणाने मित्रमंडळींची बैठक, पण हे तेवढ्या पुरतंच. आपली मुलं एकलकोंडी होऊ नयेत याकरता पालक वारंवार प्रयत्न करत असतात. मुलांचं जर एक संपूर्ण व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर त्याची सुरुवात लहान वयातच केली पाहिजे आणि त्यात मुख्यतः खालील गोष्टी येतात. पालकांची इन्व्हॉल्वमेंट, खुला संवाद, मुलांना प्रोत्साहन, नको असणारी तुलनात्मक वागणूक आणि त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न. आणि यासाठी लागतात 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी ज्या पालकांनी करायच्या आहेत. मुलांची ऊर्जा योग्य दिशेने न्या. त्यांच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीवरती विश्वास ठेवा. मार्गदर्शन करा पण त्यांच्यावर दबाव आणू नका आणि तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका. माझ्या मते ओपन कम्युनिकेशन म्हणजे खुला संवाद ही आजची गरज आहे. आम्ही सांगितले म्हणून तुला केलं पाहिजे हे वाक्य खरोखरच आजच्या पेरेंटिंग सेटअपमध्ये दिसत नाही. आज पालकांना त्यांच्या मुलाचं मित्र म्हणून जगावं लागतं. त्यांनी पालकांची पायरी सोडता कामा नाही आहे, हेही तेवढंच गरजेचं. मुलांना पालकांशी बोलताना मनात शंका नकोत. मी अमुक एक सांगितलं तर आईबाबा काय म्हणतील, ते मला समजून घेतील का, असे विचार जर त्या मुलाच्या मनात आले तर तो तुमच्याशी निर्धोकपणे बोलू शकणार नाही. तुलना करू नका. नकळत पालकांतर्फे ती तुलना केली जाते आणि त्याचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर होतो. जर त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पुढे जाण्याची संधी मिळाली तर ते अगदी खरे खरे प्रयत्न करतात. आणि खरं सांगू का, मुलंही फुलपाखरासारखी असतात. प्रत्येक मूल वेगळे आणि सुंदर आणि म्हणूनच अगदी स्पेशल. मुलांना मुलंच राहू द्या. त्यांची दुसऱ्या मुलांबरोबर तुलना करून त्यांच्यावर नको तेवढं ओझं लादू नका. बालपण आणि नैसर्गिक क्षमता हिरावून घेऊ नका. आपल्याला आपलं कोणीतरी आहे ही भावनाच पालकांसाठी आणि मुलांसाठी खूप छान आहे. तिचा अजाणतेपणी सुद्धा अनादर करू नका. बघा तुमचाच तुम्हाला किती आनंद होईल ते. धन्यवाद. आता भेटूया पुढच्या भागात.